ए महाराज, ए बघितलं किती सुंदर ठिकाण आहे. याच्यापूर्वी तू इथे आलायस ना?
हो, नक्कीच आलो आहे.
मग त्या दोन मुलांना तू बघितलंच असेल.
नाही.
तुला ते आवाज ऐकू येतात?
नाही टाकू बघत.
तू इथे अनोळखी व्यक्ती आहेस, मीच त्यांना इथे बोलावून आणतो. बघ, तुला ऐकायला येते आता?
नाही.
तुला ते पर्वत दिसत आहेत?
नाही.
ती नदी दिसत आहे?
नाही. नाही
नाही.
जर ते आज येथे उपस्थित असतील व ते तुला जे काही देतील ते या महाराजाच्या हातात द्या असे त्यांना म्हण. ठीक आहे.
मला वाटतं ते जवळच कुठेतरी आहे. बघ, एक येते ऐकायला.
नाही. ए डाकू भगत, काय करतोस? वेळ झाला का? कुठे आहेत ती मुलं? कुठे आहेत?
ए महाराज, तुला त्यांची उपस्थिती जाणवत नाही? त्यांनी मला वचन दिलंय की ते येणार. मला त्यांच्याकडून दागिने नको. हे कृष्ण, हे बलराम, मला तुमच्याकडून दागिने नको. महाराज, त्यांनी मला सांगितले होते की ते येणार.
मला माहीत आहे, मीच तुला इकडचा मार्ग दाखवला होता. तू त्यांना पाहू शकत नाही, शक्य नाही.
मी खरंच त्यांना बघितले. मी त्यांच्याशी बोललो, स्पर्श केला, त्यांनी मला दागिने दिले.
ते सर्व कथेमध्ये होतं. चल जाऊया.
नाही.
चल चल.
नाही, त्यांनी मला वचन दिलंय. कदाचित त्यांच्या पालकांनी त्यांना येण्यापासून थांबविले असेल.
डाकू भगत, तू वेडा झाला आहेस. सोड हा नाद.
थांबा.
डाकू बगर तुला आमचे आभूषण हवे?
नाही नाही, मी ते तुमचे दागिने परत करण्यासाठी आलो आहे, हे घ्या.
हे डाकू बगत काय करतोस हे?
ए महाराज, हा महाराज विश्वासच करत नाही कि मी तुम्हाला बघितलं आहे. मी तुम्हाला बघू शकतो, तुमच्या अंगकांतीचे तेज पाहू शकतो, तुम्हाला स्पर्श करू शकतो, बोलू शकतो, पण विश्वासच करायला तयार नाही.
बाबा, तुम्हाला बघण्यासाठी पात्र नाही, तो खूप वयस्कर असेल, त्याच्याकडे खूप ज्ञान व चातुर्यही असेल, पण त्याच्याकडे श्रद्धा नाही.
पण एकदाच तुम्ही कृपा करून याच्या समोर प्रकट व्हा. तो माझ्यावर विश्वासच ठेवत नाही कि मी तुम्हाला बघितलंय. कृपा करून एकदा, फक्त एकदा तुम्ही स्वतःला त्याच्या समोर प्रकट करा.
ठीक आहे, तर तू मला व महाराजाला एकाच वेळी स्पर्श कर.
ए महाराज, बघ, काय तू बघू शकत नाही?
नाही.
ऐकू शकत नाही?
नाही.
चल चल माझ्या बरोबर, बघ येते, बघ येते. ए महाराज, काय झालं?
डाकू भगत, तू इथे आला होता माझे दागिने चोरायला, पण मीच तुझे हृदय चोरले.
जय जय नंद यशोदा दुला गिरिवर धारि गोपाल. जय जय नंद यशोदा दुला गिरिवर धारि गोपाल. गिरिवर धारि गोपाल, गिरिवर धारि गोपाल, गोपाल गोपाल गोपाल. Gopal, Gopal, Gopal.